भावाचं नंदेच्या सासूच्या बळदाच्या धान्याचं पेवाबद्दल म्हणा असलं
तर
गोदावरी गंगेबद्दलच्या आपल्या बहीण भावाचं म्हणा
काय धर
जुनं
जसं होत तशी जुने काढायची